नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आयज आंध्र प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा, कर्नाटक, केरळ, लक्षद्वीप, मध्य प्रदेश, पंजाब आनी पुडुचेरीचे जनतेक तांच्या स्थापना दिसा निमतान शुभेच्छा दिल्या. ह्या प्रत्येक प्रदेशान देशाच्या प्रगतीत उल्लेखनीय योगदान दिलां अशें तांणी म्हळां. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हांणी जागतीक दक्षिण राष्ट्रांमदीं धोरणात्मक सहकार्याचें आवाहन केलें आनी नैतीक फुडारपण, जबाबदार तंत्रज्ञानाचो वापर आनी जागतीक एकतेचेर भर दिलो. राधाकृष्णन हांणी काल उपराष्ट्रपतींच्या परिषदेंत आंतरराष्ट्रीय धोरणात्मक सहभाग कार्यक्रम म्हळ्यार इन्स्टॅपच्या तिसऱ्या आवृत्तीच्या प्रतिनिधीं कडेन संवाद सादतना हें सांगलें. इन्स्टॅप हो एक उपक्रम आसा जो भारत आनी मैत्रीपूर्ण परदेशी राष्ट्रांमदल्या वरिश्ठ राष्ट्रीय सुरक्षा अधिकाऱ्यां खातीर एक धोरणात्मक संवाद माची म्हूण काम करता अशें उपराष्ट्रपतींनी अधोरेखीत केलें आनी सांगलें की वाडट्या परस्पर संबंदीत जगांत जंय कल्पना आनी आव्हानां शीम हुंपतात आंतरराष्ट्रीय सहभाग ही एक सामायीक जबाबदारी जाल्या. कार्यावळीच्या तिसऱ्या आवृत्तींत 24 देशांमदल्या 32 आंतरराष्ट्रीय सहभागी सयत 44 प्रतिनिधींचो समावेश आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आज छत्तीसगड, हरियाणा, कर्नाटक, केरळ आनी मध्य प्रदेशाच्या जनतेक तांच्या स्थापना दिसा निमित्त शुभेच्छा दिल्यो. सोशल मिडिया पोस्टाच्या मालिकेंत मोदींनी छत्तीसगडाच्या जनतेक शुभेच्छा दितना म्हळें की राज्य प्रगतीचे नवीन मापदंड स्थापित करपाक गुंतला. राज्यातले खुबशे वाठार जे एके काळार नक्षलवादान प्रभावित आशिल्ले ते आता विकासा खातीर स्पर्धा करतात.
हमारा छत्तीसगड अपनी स्थापना के 25 साल पूरे कर रहा है. छत्तीसगढ़ के साथ ही देश के और भी कई राज्य अपना स्थापना दिवस मना रहे हैं. मैं इन सभी राज्यों के निवासियों को स्थापना दिवस की बहुत बहुत बधाई देता हूं. राज्य के विकास से देश का विकास, इसी मंत्र पर चलते हुए हम भारत को विकसित बनाने के अभियान में जुटे हैं.
शेतकार भाव भयणींच्या अथक परिश्रमान, आपल्या सैनिकांच्या अतुलनीय शौर्यान आनी आमच्या तरणाट्यांच्या उल्लेखनीय कामगिरीन हरियाणान ऐतिहासीक भूमी पुराय देशा खातीर एक उदाहरण आसा. कर्नाटकाच्या जनतेक शुभेच्छा दितना हे राज्य ज्ञानान रुजलेल्या प्रगतीच्या भावनेचे प्रतीक आसा अशें म्हणून जी तांचे साहित्य, कला आनी संगीतात तशेंच कर्नाटकाच्या लोकांच्या उत्कृश्टता आनी कश्टाळू स्वभावात दिसता अशें मोदींनी म्हळें. केरळाच्या लोकांक शुभेच्छा दितना मोदींनी राज्याचे निसर्गरम्य भूदृश्य आनी शेकड्यान शेकडो पोरणे दायज भारताच्या उत्साही सांस्कृतीक वैभवाचे प्रतिबिंब आसा अशें म्हळें. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आयज छत्तीसगडाच्या दौऱ्या वेळार नया रायपूर हांगा ब्रह्मकुमारींच्या शांती शिखराचें उक्तावण केलें. हें केंद्र आध्यात्मीक शिक्षण, शांती आनी ध्यानाचें आधुनीक केंद्र आसा. देशाचो विकास ताच्या राज्याच्या विकासाकडेन जोडलेलो आसा. ह्या मंत्राच्या मार्गदर्शनाखाला सरकार भारताक विकसित राष्ट्र करपाक वचनबद्ध आसा अशें मोदी उलयले. ह्या प्रयत्नात ब्रह्मकुमारी सारख्या संघटनांची महत्वपूर्ण भूमिका आसा अशें तांणी म्हळें.
शांती शिखर अकादमी फॉर अ पीसफुल वर्ल्ड, मैं कह सकता हूं आने वाले समय में संस्थान विश्व शांति के सार्थक प्रयासों का प्रमुख केंद्र होगा. मैं आप सभी को और देश विदेश में ब्रह्मा कुमारी परिवार से जुड़े सभी लोगों को इस सराहनीय कार्य के लिए अनेक अनेक शुभकामनाएं देता हूं.
भारत पुराय जगात सैमाचो सांभाळ करपी आवाज थारला अशें मुखार मोदी उलयले.
भारत पूरे विश्व में प्रकृति संरक्षण की प्रमुख आवाज बना हुआ है. बहुत आवश्यक है कि हमें प्रकृति ने जो दिया है हम उसका संरक्षण करें, हम उसका संवर्धन करें. और ये तभी होगा जब हम प्रकृति के साथ मिलकर जीना सीखेंगे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 28 नोव्हेंबराक काणकोणच्या श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळ जिवोत्तम मठाक भेट दितले आनी मठाचे परमपूज्य विद्याधीश तीर्थ स्वामीजींच्या शुभ उपस्थितीत देशातल्या सगळ्यात उंच भगवान रामाच्या पुतळ्याचे अनावरण करतले. गोंयात आळगावच्या श्यामाप्रसाद मुखर्जी इंडोर स्टेडियमार सुरू जावपी फिडे वर्ल्ड कप 2025 सर्तीत सर्वोत्तम बुद्धीबळ प्रतिभेचे आयोजन केलां. संवसारीक विजेतो डी गुकेश, आर प्रज्ञानंद आनी अर्जुन एरिगायसी हांचे वांगडा दिग्गज विदीत गुजराती आनी पेंटाला हरिकृष्ण हांणी पंगडाचें फुडारपण केलां. हातून मॅक्सन कार्लसन, हिकारू नाकामुरा आनी फाबियानो कारुआना हांणी सगळ्यांनी हेर सर्तीचो आनी वैयक्तीक वचनबद्धतेचो उल्लेख करून ह्या वर्सा भाग घेवना. हवामान खात्यान फुडल्या 24 वरां खातीर सिक्कीमच्या कांय वाठारांनी व्हड ते खूब व्हडा प्रमाणांत बर्फवृश्टीचो रेड अलर्ट जारी केला. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आयकात फाल्यां सकाळच्या 8:40 चेर. नमस्कार.